Hey, I thought it sounded that first. अहंकार द्यावाय मनावर आला तर मग सगळे कर्म आले, आणि देह आहे तर पण सगळे कर्म चुकणार नाही. मग ते कर्म करत असताना काय केलं पाहिजे हेच हे करत असताना आपण सतत समजलं पाहिजे की आपण म्हणजे कर्म नाही, आपण म्हणजे देह नाही. तर कर्माकरता आपण आलेलं म्हणून आपल्याला देह मिळालेला आहे. मग हे कर्म त्याला अर्पण करून सर्व कर्मांपर्यंत जे मामेकर करणं त्याच्यावर एक वचन लिहिलं. मानवा जीवन हा संग्राम, बांधवा करी भक्ति निष्काम, अवधे संघर्षाचे धाम. मानवा जीवन हा संग्राम, बांधवा करी भक्ति निष्काम, अवधे संघर्षाचे धाम. मानवा आहे कुणाचा आपुल चीर, आहे कुणाचा आपुल चीर, स्वार्थ विनत जगिना तेरे. लवकर समजू शकतो, सांगितलं नाही साहेबांना सारखं वाचून त्यांच्या पुढे पुस्तक ठेवलं जाईल, ऑब्झर्व केलं जाईल.
मानवा जीवन हा संग्राम, मानवा करी भक्ति निष्काम, अवघे संघर्षाचे धाम. मानवा जीवन हा संग्राम, मानवा जीवन हा संग्राम, बांधवा करी भक्ति निष्काम, अवधे संघर्षाचे धाम. मानवा सौख्या करिता फिर तो फेरे, सौख्या करिता या जीवा माधमी चहे काम, या जीवा माधमी चहे काम. मानवा जीवना बांधवा करी भक्ति निष्काम,
¡Gracias!
तुला कसा मी भेटणार
હરિભક્તિ નિષ્કામ અવધે સંઘર્ષાચે ધામ માન માજી બલા
હરિ નામ આહે કા હૃદય તુજા હરિ નામ